मनात येई कधी मधी काही तरी लिहावे, मनातल्या विचारांना फुलपाखरांचे पंख द्यावे, मनात येई कधी मधी पक्ष्यांपरी उडावे, आभाळातील स्वच्छंदी पाखरांशी हितगुज करावे, मनात येई कधी मधी चातकापरी असावे, परमेश्वरी कृपादृष्टीच्या एका थेंबाने तृप्त व्हावे, मनात येई कधीतरी माणसा माणसातील अंतर दूर व्हावे, माणसाने माणसाशी माणसापरी वागावे, मनात येई कधीतरी निसर्गाच्या कुशीत शिरावे अन परमेशाच्या रूपात विलीन होऊन जावे, मनातल्या साऱ्या विचारांना देण्यास्वरूप मूर्त, मला वाटते तूर्त माणूस आहे असमर्थ।